आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात रेपो दरात 0.5% कपात। आर्थिक वृद्धी दर 6.4% राहण्याचा अंदाज। केंद्रीय अर्थसंकल्पावर लोकसभेत चर्चा सुरू। हा अर्थसंकल्प कृषी आव्हानांना तोंड देण्यात अपयशी ठरल्याची काँग्रेसची टीका। तर गरीब शेतकरी आणि महिलांचं हित जपणारा अर्थसंकल्प असल्याची भाजपाची प्रशस्ती। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोमवारपासून 3 दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर। गाझापट्टीतल्या पॅलेस्टिनींना बाहेर काढण्यासाठी इस्रायलची तयारी सुरू। आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीदरम्यान वाढलेल्या मतदारसंख्येची चौकशी करण्याची महाविकास आघाडीची निवडणूक आयोगाकडे मागणी। सर्वसामान्य कर्जदारांना दिलासा देत भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज रेपो दरात 0.5% कपात केली। रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत एकमतानं हा निर्णय झाला। त्यामुळे रेपो दर 6.5% वरून 6.25% झाल्याची माहिती गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली। या समितीच्या निर्णयांविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
जागतिक पातळीवरच्या अस्थिर परिस्थितीचं कारण देत रिझर्व्ह बँकेनं आज आर्थिक वृद्धी दरांचा अंदाजही खाली आणला। त्यानुसार चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 6.4% राहण्याची शक्यता आहे। गेल्या बैठकीनंतर हा दर 6.6% राहण्याची शक्यता पतधोरण आढावा समितीनं वर्तवली होती। आगामी आर्थिक वर्षाचा आर्थिक वृद्धी दराचा अंदाजही 6.9%वरून 6.7% इतका कमी केला आहे। चालू आर्थिक वर्षात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर 4.8% तर पुढच्या आर्थिक वर्षात 4.2% राहील असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज आहे। बँकांमधले घोटाळे कमी करण्यासाठी बँकांच्या वेबसाईटच्या नावात bank.in लावण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे। एप्रिलपासून याची सुरुवात होईल। त्यानंतर वित्तीय क्षेत्रातल्या इतर संस्थांच्या वेबसाईटच्या नावात fin.in असा वापर केला जाईल। 24 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या यंदाच्या वित्तीय साक्षरता आठवड्याचा भर आर्थिक निर्णय घेण्यातली आणि घर खर्चातली महिलांची भूमिका सक्षम करण्यावर असेल असंही रिझर्व्ह बँकेनं जाहीर केलंय। रिझर्व्ह बँकेच्या या पतधोरणाचं बँकिंग उद्योगाने स्वागत केलंय। बांधकाम उद्योजकांची संघटना असलेल्या क्रेडाईनं आणखी व्याजदर कपातीची अपेक्षा व्यक्त केली आहे। आकाशवाणी बातम्यांसाठी मुंबईहून जीवन भावसार।
आगामी आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पावर आज लोकसभेत चर्चा झाली। चर्चेला सुरुवात करताना केंद्रीय अर्थसंकल्प देशासमोरच्या कृषी आव्हानांना तोंड देण्यात अपयशी ठरला आहे अशी टीका काँग्रेसचे धर्मवीर गांधी यांनी केली। शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला। तर देशात शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळत नसल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे नेते शिवपाल सिंह यांनी केला। एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ झाल्याचा मुद्दा तृणमूलच्या अभिषेक बॅनर्जी यांनी उपस्थित केला। तर भाजपाचे राव राजेंद्र सिंह यांनी केंद्रीय अर्थसंकल्प हा गरीब शेतकरी आणि महिलांचं हित जपणारा असल्याचं म्हणत त्याचं कौतुक केलं। तसंच केंद्र सरकारच्या विविध क्षेत्रातल्या कामगिरीवरून आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी उचललेल्या पावलांचीही सिंह यांनी यावेळी प्रशंसा केली। यानंतर लोकसभेचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं। राज्यसभेत आज लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचं संरक्षण सुधारणा 2024 हे खासगी विधेयक राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार डॉ फौजिया खान यांनी मांडलं। 2017 पासून लहान मुलांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये 94.47% वाढ झाल्याची नोंद राष्ट्रीय गुन्हे अभिलेखा विभागानं केल्याचं त्यांनी सांगितलं। या विधेयकावर सभागृहात सर्वंकष चर्चा झाली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 10 तारखेपासून 3 दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर जाणार आहेत। या दौऱ्यात ते पॅरिसमध्ये होणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषदेत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासमवेत सहभागी होणार आहेत। विदेश सचिव विक्रम मिसरी यांनी आज ही माहिती दिली। त्याचबरोबर प्रधानमंत्री या महिन्याच्या 12 आणि 13 तारखेला अमेरिका दौऱ्यावर जातील। तिथं प्रधानमंत्री अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व 11 खासदार उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहेत। कोणीही पक्ष सोडणार नाही असं खासदार अरविंद सावंत यांनी स्पष्ट केलं आहे। ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते। केंद्र आणि राज्यातलं अपयश चर्चेत येऊ नये म्हणून जाणून बुजून अशा अफवांची राळ उडवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला। सावंत यांच्यासह संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, संजय जाधव, राजाभाऊ वाजे, अनिल देसाई, भाऊसाहेब वाकचौरे आणि पवनराजे निंबाळकर हे खासदार यावेळी उपस्थित होते। संजय राऊत, संजय दीना पाटील आणि प्रियंका चतुर्वेदी हे सर्व खासदार उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच असल्याचं सावंत यांनी स्पष्ट केलं। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। गाझापट्टी ताब्यात घेण्याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर विधानं केल्यानंतर गाझातल्या पॅलेस्टिनींना बाहेर काढण्यासाठी इस्रायलनं तयारी सुरू केली आहे. एकदा गाझातून बाहेर पडल्यानंतर इस्रायल पुन्हा परत येऊ देणार नाही अशी भीती वाटत असल्यामुळे पॅलेस्टिनींनी मात्र ट्रम्प यांचा प्रस्ताव नाकारला आहे. गाझाचा ताबा घेऊन तिथल्या पॅलेस्टिनींना इतरत्र हलवून पूर्ण भूमीचा विकास करण्याचा प्रस्ताव ट्रम्प यांनी जाहीर केला आहे. मात्र इजिप्त आणि इतर पश्चिम आशियाई देशांनी याला तीव्र विरोध दर्शवला आहे. असं घडलं तर इस्रायल बरोबरचा शांतता करार संपुष्टात येईल असा इशारा इजिप्त आणि सौदी अरेबियानं दिला आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत मतदारसंख्या वाढल्याच्या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी महाविकास आघाडीनं निवडणूक आयोगाकडे केली आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही मागणी केली. निवडणूक आयोगानं दाद दिली नाही तर आपल्याला न्यायालयाकडे जावं लागेल असं राहुल गांधी म्हणाले. राज्यात प्रौढ लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार होते असा आरोप त्यांनी केला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान मतदार संख्या 39 लाखांनी कशी वाढली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या प्रश्नांची उत्तरं निवडणूक आयोगानं दिली पाहिजेत असं संजय राऊत म्हणाले. निवडणूक पारदर्शी पद्धतीने घेण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. राहुल गांधी यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची तपशीलवार लेखी उत्तरं दिली जातील असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. लोकशाहीत राजकीय पक्ष हा महत्वाचा घटक असून त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देणं तसंच त्यांची मतं आणि सूचना ऐकून घेतल्या पाहिजेत असं आयोगानं म्हटलं आहे. स्थापित सौर ऊर्जेत 100 गिगावॅट क्षमतेचा टप्पा पार करत भारतानं मैलाचा दगड गाठल्यामुळे नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात जागतिक स्तरावरचं आपलं स्थान भारताने अधिक बळकट केलं आहे असं नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. स्वच्छ आणि हरित भविष्यासाठी भारताच्या वचनबद्धतेचं हे द्योतक आहे असं त्यांनी सांगितलं. दिल्ली विधानसभेसाठी 60.54% मतदान झाल्याचं निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. या निवडणुकीची मतमोजणी उद्या होणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीच्या आम आदमी पार्टीच्या उमेदवारांना भाजपानं 15 लाख कोटी रुपयांचं प्रलोभन दिल्याचा आरोप आपचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी केल्यानंतर त्याची चौकशी करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचं पथक आज त्यांच्या घरी गेलं. मात्र या पथकाला प्रवेश नाकारण्यात आला. आपचे नेते संजय सिंग यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. आपण या विभागाकडे पुरावे सादर केल्याचं सिंग यांनी वार्ताहरांना सांगितलं. दरम्यान दिल्ली भाजपाचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेव यांनी आपचे आरोप फेटाळून लावले आहेत. हिंदी महासागर क्षेत्रात सध्या भारतीय नौदलाचा TROPEX-25 म्हणजेच कॅपस्टोन थिएटर लेवल ऑपरेशनल एक्सरसाइज हा सराव सुरू आहे. या द्वैवार्षिक सरावात भारतीय नौदलाच्या सर्व ऑपरेशनल युनिट्स बरोबरच भारतीय लष्कर, भारतीय वायुसेना आणि तटरक्षक दलाचा लक्षणीय सहभाग असतो. भारतीय नौदलाचं युद्धकौशल्य प्रदर्शित करणं आणि तिन्ही सेना दलांच्या एकत्रित प्रतिसादानं देशाची सागरी सुरक्षा बळकट करणं हे या सरावाचं उद्दिष्ट आहे. उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र पदक तालिकेत पुन्हा 3र्या स्थानावर आला असून महाराष्ट्राकडे सर्वाधिक 99 पदकं आहेत. त्यात 21 सुवर्ण, 38 रौप्य आणि 40 कांस्य पदकांचा समावेश आहे. सेनादलांकडे 69 पदकं असून त्यापैकी 38 सुवर्णपदकं असल्यानं ते 1र्या स्थानावर आहेत. तर 30 सुवर्णपदकांसह कर्नाटक 2र्या स्थानावर आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात रेपो दरात 0.5% कपात, आर्थिक वृद्धीदर 6.4% राहण्याचा अंदाज. केंद्रीय अर्थसंकल्पावर लोकसभेत चर्चा सुरू, हा अर्थसंकल्प कृषी आव्हानांना तोंड देण्यात अपयशी ठरल्याची काँग्रेसची टीका. तर गरीब, शेतकरी आणि महिलांचं हित जपणारा अर्थसंकल्प असल्याची भाजपाची प्रशस्ती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोमवारपासून 3 दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर. गाझापट्टीतल्या पॅलेस्टिनींना बाहेर काढण्यासाठी इस्रायलची तयारी सुरू. आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीदरम्यान वाढलेल्या मतदारसंख्येची चौकशी करण्याची महाविकास आघाडीची निवडणूक आयोगाकडे मागणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.